आला माझा गणराज त्याच्या भक्तीचा सण आज त्याच्या भक्तीची ही किमया साऱ्या जगात ती जपूया माझ्या गणरायाच तुम्ही स्वागत करा त्याच्या निज रूपाच ध्यान तुम्ही मनात धरा आज्ञेने चाले
सत्ता
त्याच्या नामाचे करारे ध्यान जेणे करून होईल समाधान गणराज तो सुख करता गणराज तो दुख हरता गणरायाच तुम्ही स्वागत करा त्याच्या निज रूपाच ध्यान तुम्ही मनात धरा भाव तो हा मोरिया साऱ्या जगात त्याची महिमा काय द्याल तुम्ही त्याला उपमा गणराज तो विघ्नहर्ता गणराज तो ज्ञानदाता गणरायाच तुम्ही स्वागत करा त्याच्या निज रूपाच ध्यान तुम्ही मनात धरा माझा गणराज त्याच्या भक्तीचा सण आज त्याच्या भक्तीची ही किमया साऱ्या जगात ती जपूया माझ्या गणरायाच तुम्ही स्वागत करा त्याच्या निज रूपाच ध्यान तुम्ही मनात धरा
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया